हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेनु कामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महच्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सुश्च मे प्रसुश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे ऊर्क्ष मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च म औद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मे णवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
श्रीराम। आजचं मनोगत सद्भक्त सरला कुलकर्णी या सादर करणार आहेत। त्यांनी सुमारे 28 वर्ष फिलिप्समध्ये नोकरी केली आणि पुढे व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली। 1995 साली त्यांना परमपूजनीय स्वामी माधवनाथांचा अनुग्रह लाभला। त्या नियमितपणे केंद्रामध्ये श्रवणाला येतात। आपण त्यांचं मनोगत ऐकूया।
श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सच्चिदानंद सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज मोठा भाग्याचा दिवस आहे। सद्भक्त पंकजदादांचा फोन गेल्या वर्षी आला होता की तुम्हाला मनोगत व्यक्त करायचे आहे, परमपूज्य स्वामींबद्दल बोलायचं आहे। तर मनात तर खूप काही आहे, पण पूजनीय माधवनाथ स्वामींचा सहवास तर फारच कमी लाभला आणि प्रत्यक्ष बोलण्याने तर एकदाच झाले। यापेक्षा इथे मी केंद्रात कसे आले आणि तिथे स्थिरावले कसे हा याचा आढावा आहे। 1980 साली आम्ही जिथे राहतो त्या सोसायटीत तिथे नवीनच राहायला आलो होतो। एके दिवशी त्या सोसायटीतले श्री वैद्य यांच्याकडे स्वामी माधवनाथ यांची पाद्यपूजा होती, त्याचे निमंत्रण आले, पण ते मी विसरलेच होते। नंतर अचानक आठवण झाली। खरा तर खूपच उशीर झालेला होता, पण बहिणीसहित मी गेले। सर्व गर्दी गेलेली होती, पण स्वामीजी आणि मातोश्री सरलाताई हे दोघे बसलेले होते। आणखी 2-4 मंडळी होती। आम्ही दोघींनी स्वामीजी आणि सरलाताईंना नमस्कार केला। तिथे जास्त कोणाची ओळखही नसल्याने परत फिरलो। ते स्वामीजींचे प्रथम दर्शन, त्या दर्शनाने पार भारावून गेले। त्यांचे व्यक्तिमत्व लक्षात राहिले। कधी मोठा कार्यक्रम असेल तेव्हा श्री वैद्य सांगत व त्यांच्या सूचनेवरून मी त्या कार्यक्रमाला जाऊ लागले। एकदा आळंदीला आनंद यात्रा होती। श्री वैद्य यांनी सांगितले, अचानक ही यात्रा घडली। त्यावेळी सद्भक्त सौभाग्यती शिलाताई वर्धेंची ओळख झाली। आम्ही खूप खरं जवळ राहत होतो, पण या यवाने ओळख झाली। त्यानंतर मात्र कुठल्या कार्यक्रमाला जायचे असेल तर आम्ही दोघी बरोबर जात असू। पालखी सोहळ्याला अशीच आम्ही गेलो होतो। फर्ग्युसन कॉलेजच्या आत सर्व साधक बालकेंद्र इत्यादी बसले होते। बाहेर सतरंजीवर स्वामीजी आणि सरलाताई बसलेले असत। त्यांना लांबूनच नमस्कार करून आत गेलो। आत अभंग हरिपाठ इत्यादी म्हणत असत। स्वामीजींची तब्येत तेव्हा चांगली होती, खूप छान वाटे, मग दरवर्षीच यासाठी येत असो। त्यानंतर शेजारी श्री सावंत साहेब आमच्या राहत होते। त्यांच्या मिसेस स्वातीताई व मी कंपाऊंडपाशी बोलत होतो। त्या म्हणाल्या, आम्ही दोघेजण स्वामी माधवनाथांचा अनुग्रह घेणार आहोत। ही 95 सालची गोष्ट आहे। मी म्हटले, कोणाकडे माझेही नाव देता येईल का? त्या म्हणाल्या, मी विचारून सांगते। मग 3-4 दिवसांनी त्यांनी सांगितलंय, नाव देता येईल, पण आधी थोडे श्रवण करावे लागेल। मी म्हटले, चालेल। मग त्यानंतर आम्ही तिघेजण, म्हणजे सावंत साहेब, त्यांच्या मिसेस आणि मी, आम्ही रविवारी प्रवचनाला जाऊ लागलो। तिथेच पहिल्यांदा सद्भक्त कांचनला पाहिले। तिनेच मला स्वामी चरणापर्यंत आणले होते आणि तिचं नाव खरंच सार्थ आहे। त्याआधी मी नोकरी करत होते, पण 1989 सालपर्यंत कामावर जात होते, त्यामुळे काही जमत नव्हते। आणि हे साल 95 होते। स्वामीजींची तब्येत तेव्हा ठीक नव्हती, त्यांना माया अपॉइंटमेंटमध्ये येते काठी टेकत यावं लागे, आणि अध्यात्म मंगलधाम येथे त्यांना खुर्चीवरून आणत। आम्ही फक्त रविवारी त्यांची प्रवचनेच ऐकत असू। असे 4-5 महिने गेले। त्यानंतर आम्हाला 10 डिसेंबर रोजी पूजनीय स्वामीजींचा अनुग्रह झाला। सद्भक्त कांचनने आम्हाला बरोबर काय घ्यायचे ते सर्व सांगितले होते। अनुग्रहाच्या दिवशी आम्ही वेळेत तिथे पोहोचलो। 10-12 मंडळी होती, पण ती कोण कोण हे मला काही सांगता येणार नाही, कारण ओळखतच नव्हते कोणाला। तिथे माझ्या शेजारणीने जागा बदलली, त्यामुळे परमभाग्याने मला स्वामीजींच्या समोर बसायला मिळाले। स्वामीजींनी ध्यानाची सर्व माहिती सांगितली। नंतर ब्रह्मानंदापासून सर्व श्लोक सांगून श्रीम तत्वम सोहम सापर्यंत सांगून आमच्याकडून म्हणवून घेतले। नंतर दीर्घ श्वास घेऊन ध्यानाला बसायला सांगितले। डोळे मिटलेले असताना भ्रूमध्यापाशी बोटाचा स्पर्श जाणवला। नंतर काही वेळ काहीच न कळता खूप शांत वाटले। नंतर स्वामीजींचे शब्द कानावर आले, पूजा करायची आहे ना? डोळे उघडले तेव्हा स्वामीजींची प्रसन्न कृपाळू मूर्ती पाहत होती। मला खूपच छान वाटत होते। नंतर पूजा झाली, नमस्कार झाला व एका आनंदातच आम्ही तिघेजण परत फिरलो। त्याच दिवशी आम्ही काही जण, म्हणजे माझा भाऊ आणि पारायणातले काही लोक, अक्कलकोटला जाणार होतो। मी तिथे पोचले तर सर्वजण मला नमस्कार करू लागले। मला समजेना हे काय चालले, तर ती मंडळी म्हणाली, तुम्ही इतक्या मोठ्या सद्गुरूंचा अनुग्रह घेऊन आलात तर तो नमस्कार त्यांनाच आहे। अनुग्रह घेणे ही किती मोठी गोष्ट आहे हे मला समजले, पण तो नमस्कार सद्गुरूंना कसा पोचवायचा हे मात्र समजले नाही। आपण आता केंद्रात येऊन स्वामीजींचे प्रवचन चुकवायचेच नाही, पण प्रवचनातले काही शब्द कळतच नसत, पण निदान कानावरून तरी जात। आत काही थोडे पुढचत असे, तरी आता आपण श्रवण चालू ठेवायचे असे ठरवले। आमचे शेजारी श्री सावंत पती पत्नी आता नेहमीच येत असत असे नाही, त्यांना 2-3 महिने अनुग्रह आता 2-3 महिने अनुग्रह घेऊन झाला होता। मी सकाळी एकटी असेन तेव्हा बसने येई, एके रविवारी अशीच घरातून बाहेर पडले। 2-3 मिनिटे चालले तर मागून येणाऱ्या मारुती कारने धक्का दिला। मी खाली पडले, उठता येईना। कारमध्ये एक महिला आणि तिचा मुलगा गाडी चालवत होता। पूर्ण रस्ता मोकळा, पण मी कडेने चालले होते। त्या बाईंनी मला उठवले व मला म्हणाल्या, चला मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाते। मी म्हटले, आज इतक्या सकाळी कुठला दवाखाना उघडा असणार, तुम्ही मला घरापर्यंत सोडा। जवळच असल्याने चालतच घरी आले। नंतर मी माझ्या भाचाला, तो डॉक्टर आहे, त्याला बोलावून घेतले। त्याने तपासून खूप मुका मारला आलाय, 15-20 दिवसांनी बरे व्हायला लागतील, औषध पाठवून दिले। बरे वाटल्यानंतर मी केंद्रात आले। तेव्हा मी सद्भक्त कांचनला विचारले, मला स्वामीजींचा नमस्कार करता येईल का? तिने त्यांना विचारून मला स्वामीजींकडे केंद्र संपल्यावर घेऊन गेली. स्वामीजींना नमस्कार केल्यावर त्यांनी पाठीवर थोपटले, डोक्यावरून हात फिरवला. मला इतके रडू आले की पडल्यावरही मी रडले नव्हते, पण त्यांच्या प्रेमळ स्पर्शाने त्यांच्या आपुलकीने आलेला तो सहज परिणाम होता. स्वामीजी म्हणाले, या अपघातातून तू वाचली आहेस, आता एकच करायचंय, या कांचनच्या मागे राहायचंय. मी सुद्धा तेच करतो. आणि मिश्किलपणे कांचनकडे पाहत हसू लागले. कांचन म्हणाली, हे हो काय स्वामीजी? त्यावर ते अजूनच जोरात हसायला लागले. मी पण हसू लागले. हीच त्यांची एकमेव भेट. 1996 साल गुरुपौर्णिमेच्या पूजा सुरू झाल्या. श्री सावंतसाहेब, सौभाग्यती ताई, स्वातीताई आणि मी असे गुरुपौर्णिमेच्या आधी 3-4 दिवस असताना पूजेला आलो होतो. स्वामीजी त्यांच्या खोलीतच पलंगावर पोहोचले होते. पूजा झाली व खोलीत 7-8 जण होतो. कुणीतरी त्यांना विचारले, ऑफिसमध्ये कधीतरी खोटे बोलावे लागते. तेव्हा स्वामीजी म्हणाले, एखाद्या वेळी ठीक आहे, नाहीतर लोक खोटारडा म्हणतील. त्यांचे हे शब्द शेवटचे ऐकलेले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी त्यांनी आपला देह सद्गुरुचरणी अर्पण केला. हे समजले, मी सौभाग्यती स्वातीताई सावंत स्वामीजींच्या दर्शनासाठी माझ्या अपार्टमेंटमध्ये येथे गेलो. आत्ताच कुठे परमार्थाची तोंडओळख होत होती. पुढे काय करायचे प्रश्नच होता. काही दिवस गेले. सद्भक्त कांचनने सांगितले की नियमित केंद्रे सुरू झाली आहेत. सौभाग्यती शिलाताई व मी असे सकाळी रविवारी जात असू. एके दिवशी संध्याकाळी जायचे ठरवले. आमच्याकडे त्यावेळेला म्हणजे रस्ते वगैरे नीट झालेले नव्हते, त्यामुळे संध्याकाळी मी कुठे जात नसे. जाताना बसने गेले. शिलाताई नव्हत्या. येताना बसमधून उतरल्यानंतर रामरक्षा म्हणत घरापर्यंत आले, कारण रस्त्यावर दिवे कमी, रहदारीने असे होते. आता रविवारी सकाळी मकरंदनाथांची प्रवचने सुरू झाली होती. आता थोडं थोडं प्रवचनातलं कळायला लागल्यामुळे ती खूप आवडायला लागली आणि ठरवले की सकाळची प्रवचने चुकवायची नाहीत. मकरंदनाथांचे प्रथम दर्शन त्याआधी एकदा झाले होते. टिळक रोडला कोपऱ्यावर मी आणि कांचन बोलत होतो. कांचनने एकदम हात जोडून नमस्कार केला. मी केला, त्या व्यक्तीने प्रतिनमस्कार केला. तेव्हा कांचन म्हणाली, हे कोण आहेत माहीत आहे का? फार मोठे आहेत. त्यावेळी आणखी काही माहीत नव्हते आणि ती सुद्धा काही म्हणाली नाही, पण अगदी साध्या पोशाखात त्यांना बघितलं. किती मोठे आहेत हे लवकरच समजले. आता थोडे श्रवण चालू होते. साधनाही थोडीशी चालू केली. स्वामी माधवनाथांचे उपलब्ध ग्रंथ खरेदी केले. त्याचे वाचनही चालू केले. असेच थोडे दिवस गेले. एक दिवस शिलाताईंनी विचारले, तुम्हाला दुपारी वेळ आहे का? मी हो म्हटले. त्यांना मातोश्री सरलाताईंच्याकडे जायचे आहे हे सांगितले. शिलाताई सोमवारी दुपारी 2-4 मातोश्रींच्या सोबतीला जात असत व त्या दिवशी त्यांना वेळेअभावी जमणार नव्हते. मग आम्ही दोघी त्यांच्याकडे गेलो. शिलाताईंनी माझी ओळख करून दिली व नमस्कार करून त्या गेल्या. ती वेळ मातोश्रींच्या विश्रांतीची होती, त्यामुळे काहीच करायचं नसे असे मला मधून अधून त्यांच्याकडे जायला मिळे. स्वामीजींशी 1-2 वेळाच बोलता आले, पण या निमित्ताने मातोश्रींची भेट होई, त्यांच्याशी बोलणे पण होई. त्यांचे हसणे मला फार आवडे. प्रसन्न चेहरा आणखीच खुलून दिसे. त्या म्हणत, तुम्ही पण झोपा, किती उन्हातून येता. जाताना प्रसादही मिळे, पण तिथले एखादे पुस्तक घेऊन मी वाचत असे व नंतर सौभाग्यती निरंजनाताई येत आणि मग मी घरी जात असे. त्यामुळे सरलाताईंच्या इतर मुलींमध्ये माझा प्रवेश झाला. मग त्यांचा वाढदिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ध्यान, नंतर स्वामींच्या मुलामुलींनी केलेली स्वामींच्या पादुका आणि सरलाताईंची पूजा ही पाहायला मिळे. सरलाताई करत असलेली देवाची पूजा ही पाहण्यासारखी असे. असे होतं आता एक दिवस मी त्यांना म्हणाले, माझ्या घरी याल का? तर ती इच्छाही त्यांनी सवडीनुसार पुरी केली. त्यांच्याबरोबर प्रतिमा रूपाने स्वामीजी माझ्याकडे आले होते. ही किती भाग्याची गोष्ट आहे. आता या स्वामी परिवारात मी पूर्ण मिसळून गेले. आपला भूगावचा आश्रम तयार झाला आणि उद्घाटनासाठी मातोश्री सरलाताई येणार होत्या. आपण सर्वजणही त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. कार्यक्रम खूप छान झाला. त्यानंतर शिबिरे सुरू झाली तेव्हा नाश्ता जेवण इतरांनी बनवले होते. परमार्थ करणाऱ्या साधकांसाठी जेवण नाश्ता इत्यादी व्यवस्थित मिळावे यासाठी सद्भक्त जयुताई सद्भक्त हेमाताई यांनी ती जबाबदारी घेतली व त्यांच्या मदतीसाठी जे कोणी असत त्यामध्ये मधूनमधून माझीही वर्णी लागली. ते दिवस इतके आनंदाचे असत की सांगता सोय नाही. हळूहळू सुविधाही होत होत्या. त्यात मिळणारा स्वामी मकरंदनाथांचा सहवास तसेच इतर मार्गदर्शक ज्येष्ठ साधकांचे विचार लक्षात येत असत. ओळखी होत कर्मात किती आनंद घेता येतो हे लक्षात आले. 26 जानेवारी 15 ऑगस्ट या दिवशी होणाऱ्या वास्तूच्या सफाईत भाग घ्यायला मिळे तसेच पालखी सोहळा गुरुपौर्णिमेच्या पूजनच्या वेळी सेवेचा आनंद मिळे. माया अपार्टमेंटमध्ये सेवा संपल्यावर प्रसाद वरच्या हॉलमध्ये असे. ज्यांना घाई नसे ते शेवटी प्रसाद घेत. त्यावेळी कुणी स्वामीजींच्या आठवणी सांगत कुणी अभंग म्हणत व आनंदाने घरी जात असो. 2002 किंवा 2003 हे साल असेल. मला समजले की अनुग्रहाच्या वाढदिवशी स्वामींची पूजा करता येते. स्वामीजींच्या घरी फोन केला तर सौभाग्यवती मधुराताईंनी सांगितले, गुरुवारी सकाळी 8:30 या. मी प्रथमच त्यांचे घर शोधत त्यांच्या घरी पोचले. थोडी मंडळी होती. कुणी काय विचारले तर स्वामीजी मोकळे बोलतही असत. ते वातावरणही मला खूप आवडले. दर आठवड्याला त्या दिवशी त्यांच्या घरी जाऊ लागले. त्याच्या आधी दुसऱ्या मंगळवारी सद्भक्त जयते यांच्याकडे भजन असते हे समजले. तिथेही जायला लागले. तिथे दोन सेवामूर्ती भेटल्या, एक सद्भक्त जयते आणि एक विलासदादा. तर मंगळवारी एक छोटे केंद्र असते तिथेही जाणे सुरू झाले. असे जे जे मिळेल त्याचा लाभ घ्यायचा असे ठरवले. आता स्वामीजींच्या पाद्यपूजाही सुरू झाल्या होत्या. जयतेंच्या केंद्राच्या दिवशी जर पाद्यपूजा असेल तर सद्भक्त विलासदादा आम्हालाही बोलवत. असा आनंदी आनंद होता. माझ्या घरीही स्वामीजींची पाद्यपूजा झाली. त्यावेळी तीर्थरूप दादाही आले होते. स्वामी मकरंदनाथांबरोबर पावस यात्रा पनवेल यात्रा याला जाता आले तसेच पंढरपूर आनंद यात्रेत दरवेळी जाता आले. पंढरपूरला पांडुरंगाचे प्रतीप दर्शन कसे घ्यायचे हे अभंग वाचनाने स्वामीजींच्या मुळेच समजले. त्याआधी 2 वेळा पंढरपूरला जाऊन आले होते पण फक्त पांडुरंगाच्या पायावर डोके ठेवूनही विठोबा समजला नव्हता. आपण जन्मापासूनच कर्म करत आलो आहोत पण कर्म करून करते पण न घेता ती कर्मे कृष्णार्पण करायला केंद्रातच समजले. कंपनीतही कर्म केले तर वेळेत आणि अचूक ही करावी लागत होती कारण 1 मिनिट उशीर झाला तर बसही निघून जाई. प्रत्येक प्रकृती वेगळी असते, त्याची दृष्टीही वेगळी असते. आपण कुणाकडून काही अपेक्षा ठेवू नये. तसे झाले नाही तर वाईट वाटते. सर्वांशीच प्रेमाने वागावे पण त्यांच्याही ज्याच्याशी जास्त जमत नाही त्याच्यावरही प्रेमच करावे हे स्वामीजींच्या सहवासात आल्यानंतरच समजले. वाचनाची खूप आवड त्यामुळे केंद्रात यायच्या आधी कादंबऱ्या चरित्र वाचन खूप झाले पण केंद्रात यायला लागल्यावर ज्ञानेश्वरी दासबोध एकनाथी भागवत इत्यादी ग्रंथांची ओळख झाली. टीव्ही सिनेमा आपोआपच बंद होऊन मी फक्त वर्तमानपत्र वाचते. आपल्या गुरुपौर्णिमेच्या पूजा सुरू झाल्या त्यावेळी स्वामी माधवनाथ यांच्या पादुकांची पूजा माया अपार्टमेंट येथे आणि स्वामी मकरंदनाथांची पूजा त्यांच्या शुक्रवार पेठेतल्या घरी असे. माझा भाऊही त्यांच्या सद्गुरूंच्या पूजेला दिल्लीला जात असे पण गुरुपौर्णिमेला त्यावेळी जात असे. मला म्हणाला मी पूजेला आलो तर चालेल का. मी म्हटले तुला यायचं असेल तर हरकत नाही, माझी एक दिवस सेवा होती. त्या दिवशी मी लवकर आले आणि त्यानंतर तो आला. त्याचा नंबर आल्यावर त्याने स्वामीजींची व्यवस्थित पूजा केली. श्रीफळ दक्षिणा इत्यादी अर्पण करून त्याने स्वामीजींच्या पावलांवर मस्तक ठेवले. नंतर हात जोडून त्यांच्याकडे पाहिले तर त्याला त्यांच्या जागी त्याच्या सद्गुरूंचे दर्शन झाले. परत पावलावर मस्तक ठेवले तर नंतर स्वामीजींकडे हात जोडून पाहिले तर मकरनाथांचे दर्शन झाले. तो खूप भाविक होता. सद्गुरू तत्व सर्वत्र एकच आहे याचा त्याला प्रत्यय होता. हे सर्व मी घरी आल्यावर त्याने मला सांगितले. असे आनंदाचे दिवस चालले होते. मग गणेशपुरम तयार झाले. स्वामीजींनी विचारले तुम्हाला हे ध्यान मंदिर जवळ पडते का. तर सर्वात जवळच होते ते. प्रवास कमी झाला. मला गुडघ्याचा त्रास सुरू झाला होता पण इथल्या लिफ्टच्या सवयीमुळे केंद्र देणे सोपे झाले. स्वामीजी आपली काळजी घेतात अशी माझी श्रद्धा आहे कारण ते खरं तर हृदयातच असतात. पण हे आपण लक्षात ठेवावे लागते. यांची कृपा तर सतत जाणवत असतेच. शुक्रवार पेठेतल्या घरी झालेला आणखी एक प्रसंग. माझी बहीण महर्षीनगरला राहत होती. तिथून शिवशंकर सभागृह जवळ पडते त्यामुळे रविवारी ती स्वामी माधवानंद यांच्या प्रवचनाला जात असे. पण मी माया अपार्टमेंटमध्ये येथे यायला लागल्यावर ती माझ्याबरोबर येई. नंतर तिने मकरनाथांचा अनुग्रही घेतला होता. 2006 साली बहीण भाऊ दोघे गुरुपूजनाला येणार होते. माझी स्वामीजींच्याकडे सेवा होती. मी लवकर गेले आणि ते दोघे रिक्षाने नंतर येणार होते. स्वामीजींच्या जिन्याच्या 2-3 पायऱ्या चढल्यावर तिला वर येता येईना. भावाने मला वर येऊन सांगितले. मलाही सुचेना काय करावे. चिरंजीव मंदारने हे ऐकले होते. तो म्हणाला आपण आजींना खुर्चीतून वर आणू. मला हे पटेना. मग गिरीशदादा फाटक यांना हे सांगितले. त्यांनी स्वामीजींना सांगितले. त्या खोलीतली गर्दी संपली आणि स्वामीजींनी सर्वांना थांबायला सांगून ते उठले. मी गिरीशदादा स्वामीजी असे सगळे खाली आलो. बहीण खुर्चीत बसून निराश झालेली होती की आता पूजा कशी करायची. पण अकस्मात प्रत्यक्ष स्वामीजी समोर आले. ती उठू लागली तर स्वामीजी म्हणाले मी समोर उभा राहतो तुम्ही पूजा करा. अश्रुपूर्ण नेत्रांनी तिने पूजा केली. नमस्कार करायला उठली तर स्वामींनी विचारले तिचे दोन्ही हात आतात घेऊन की झाली का पूजा व्यवस्थित. तिच्या डोक्यावर हात ठेवले की ही अशी अभूतपूर्व पूजा आम्ही सर्वांनी पाहिली. धन्य ते सद्गुरू. अशी पूजा आगळी वेगळी परत कधी घडली असेल असं मला काही वाटत नाही. आणि परत काही वेगळं काही घडलं नाहीये असं समजून स्वामीजी परत वर येऊन त्यांनी उरलेल्या पूजा स्वीकारल्या. त्यानंतरच्या एकादशीला तिला देवाज्ञा झाली. स्वामी म्हणाले खूप थकल्या होत्या त्या. असे आपले स्वामीजी आहेत. केंद्रामध्ये आल्याने खरा देव कोण हे सद्गुरूंमुळे समजते. सद्गुरू साधकांचे चालते व ते परब्रह्म असतात. या परब्रह्माबरोबर आपण बोलू शकतो, पाहू शकतो, त्यांना शंका विचारू शकतो. असा मूर्तिमंत भगवंत समोर असताना आपण चिंता का करावी. सद्गुरू व शिष्य हे नाते जन्मोजन्मीचे असते असे स्वामी सांगतात. मला माधवनाथ स्वामींनी अनुग्रह देऊन उपकृत केले असले तरी त्यांच्यानंतरची सोय ही त्यांनी आधीच केली होती हे मला नंतर समजले. स्वामी मकरनाथांना मी प्रथम नमस्कार केला माया अपार्टमेंटमध्ये. तेव्हा स्वामींची आणि मकरंदांत याच्यात मला काहीच फरक जाणवला नाही. त्यांनी आपले बोट धरून चालवले आहे, त्यांच्या पाठोपाठ चालायचे आहे. त्यांच्या अनुभवांच्या युक्तीने ध्यान नामस्मरण कसे करायचे हे समजते. इथे केंद्रामध्ये मी खूप उशिरा आले, पण कदाचित माझी तीच वेळ असेल असे वाटते. कारण देवाला सर्व काही कळत असते आणि प्रत्येकाला जेवढे द्यायचे तेवढेच मिळते, त्याच्यात कमी जास्त असं काही नसतं. पण आता यावर्षी मला इथे येऊन जवळजवळ 25 वर्ष झालीत. या काळात मला खूप जवळचे नातेवाईक मिळाले. स्वामीजी माधवनाथ आणि सरलाताई मातोश्री यांचा सहवास, तसेच सौभाग्यते मधुराताई, या तर खऱ्या आमच्याही ताईच आहेत. त्यांचे प्रसन्न मोकळे हास्य आणि आत्मीयता आपलेपणा, तसेच इथे जे काही भरभरून मिळाले त्याचा आनंद आपल्याला कुठेही मिळणार नाही. स्वामी मकरंदनाथ आणखी सौभाग्यवती मधुराताई यांना दीर्घ आयुष्य निरामय मिळावं अशीच इच्छा आहे. इथल्या या सर्वांच्या केंद्रातल्या कुणाची बरोबरी होऊ शकत नाही हा माझा आयुष्यातला सुवर्णकाळ समजते. आता संध्याकाळ झाली आहे, संधी प्रकाशात पावले पण अडकळतात. एक इच्छा स्वामी चरणी अशीच आहे की स्वामींचे शेवटच्या श्वासापर्यंत स्मरण नसावे. तसेच परत जर जन्म मिळाला तर स्वामींच्या परिवारातच लवकर परत यावे. स्वामींनी आपले म्हणावे एवढेच तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे झाले तर, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, संत संग देई सदा. हरिओम.
छान बोललात. संधी प्रकाशामध्ये पावलं खरंच अडखळतात. सूर्य अस्ताला चाललेला आहे, त्यांनी आपली किरणं काढून घेतलेली आहेत. आणि रस्ता तर चालायचा बाकी राहिलेला आहे. त्यावेळेला प्रकाश अंधुक होतो, रात्र आलेली नाहीये आणि सूर्याने प्रकाश किरण मात्र काढून घेतलेली आहेत. त्याला संधी प्रकाश असं म्हणतात. आयुष्य संपत येण्याला संधी प्रकाश म्हणू नका असं मी तुम्हाला सांगेन. आयुष्य संपत येत आहे हा संधी प्रकाश नाही. जर आयुष्य कसं जगायचं आहे हे विचारांनी आपल्याला समजलं असेल तर तो संधी प्रकाश नाही. शरीराच्या थकण्याला आपलं सगळं संपलं असं समजू नका. उलट सद्गुरुरूपी सूर्यांनी दाखवलेल्या प्रकाशामध्ये आपलं शेवटपर्यंतची पावलं पडत आहेत. स्वच्छ प्रकाशात शेवटपर्यंतची पावलं पडत आहेत असंच समजा. आणि अशी प्रकाशामध्ये शेवटची पावलं पडत असताना जेव्हा आपली पावलं थांबतील, जेव्हा थांबतील, प्रत्येकाची कधी ना कधीतरी थांबणार आहेत, तेव्हा परत या परिवारात यायचं आहे हे खरंच आहे आणि तुम्ही या परिवारात परत याल. सद्गुरूंनी जे बीज पेरलेलं आहे तर त्याचा वृक्ष झाल्याखेरीज राहणार नाही आणि त्याचा पुरावा म्हणूनच आपण सर्वजण आहोत. आपण वृक्षाच्या दिशेने चाललेले आहोत. आणि पुढच्या जन्मामध्ये देखील आपण जी साधना केलेली असते त्या साधनेला सुसंगत असे सद्गुरू मिळतात. तसे आपण आहोत म्हणून आपण त्याचा पुरावा आहोत. या जन्मी सद्गुरूंनी आपल्याला मार्ग दाखवला पण जन्मजन्म सद्गुरू आपल्याला मार्ग दाखवतच आपला प्रवास घडवत आहेत याच्यावर विश्वास ठेवा. सरलाताई ज्या एकनिष्ठतेनी केंद्रामध्ये आणि याही वयामध्ये तुम्ही येता, शिलाताईमुळे तुमचं येणं सोपं होतं हे खरंच आहे, पण केंद्राच्या सेवा कामांमध्ये देखील तुम्ही सहभाग घेतला. आमच्या घरामध्ये देखील तुम्हाला स्थान आहे मला माहीत आहे. स्वामी माधवनाथांची जी थोडीशी एकदा बोलणं स्वामी माधवनाथांचं झालं तर ते किती लक्षात राहिलं. मला असं वाटतं की सद्गुरू आपल्याला लाभणं आणि सद्गुरूंच्या योगाने आपलं जीवन उजळून निघणं हे सद्गुरूंच्या एका दृष्टिक्षेपानी अनुग्रहानी त्यांच्याबरोबर घडलेल्या एका प्रसंगानी देखील शक्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी नाहीतरी म्हटलेलंच आहे की लोहा परिसेसी घृष्टी काय वेळ वेळा किजे, लोखंड परिसावर काय सारखा घासायला लागतो की काय, स्पर्श झाला की पुरे. तसं स्वामीजींच्या कृपेचा तुम्हाला स्पर्श झाला, अनुग्रह लाभला, प्रत्यक्ष भेटी आणि प्रत्यक्ष बोलणं हे तुमच्याबाबत एकदाच झालं स्वामीजींच्या ठिकाणी, पण ते कायमचं तुमच्या अंतःकरणामध्ये ठसलं. सद्गुरू कृपा कळे त्यासी जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आपवस्तू असं म्हटलेलं आहे. तसा तुमचा प्रवास तुम्ही चालू ठेवलेला आहे आणि तो तसाच चालू ठेवा. त्याच्यामध्ये सद्गुरू तुमच्या बरोबर कायम आहेत. हरी हरी. मी एक मनोगत देखील वाचतो बरं का, बरेच दिवस मी बरोबर घेऊन येतोय पण हे मनोगत वाचायला तेवढा मध्ये वेळ अवसर मिळत नव्हता. मला असं वाटतं की कोणा एका साधिकेनी अनुग्रहाच्या वाढदिवसाच्या वेळेला मला दिलेलं हे पत्र असावं. स्वामीजी, या पत्रामध्ये तुमच्या कृपेने जो साधनेचा अभ्यास होत आहे त्याबाबत थोडे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मागे जे पत्र दिलं होतं त्याबद्दल बोलताना तुमच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्या डोळ्यातल्या पाण्याने मला अंतर्मुख केलं, विचार करायला भाग पाडलं. असे विचार येत होते की सद्गुरूंकडून श्रवण घडल्यामुळे, श्रद्धा असल्याने हृदयात भाव आहे, पण नुसता भाव श्रद्धा असून उपयोग नाही, साधना महत्वाची. स्वामीजींना आपण साधना करणं अपेक्षित आहे. जीवनाचं ध्येय स्वामींच्या चरणी अनन्य शरणागती हेच आहे. यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? तर श्रद्धा, प्रेमभावाला साधनेची जोड हवी, त्यातून निष्ठेचा उगम होईल. निष्ठेला बुद्धिनिश्चय आणि नियमितता, साधनेतली नियमितता लाभली की समाधान, शांती, आनंद मिळेल. शांती, समाधान, आनंद, त्याला स्थिर बुद्धीची सहज जोड मिळाली की अनन्य शरणागती संभवेल असे वाटते. आणि हे मी जे वाचलं ते गणिताच्या सूत्राप्रमाणे तिने इथं लिहिलंय. खरं म्हणजे अमुक अधिक अमुक बरोबर मग ते अधिक आणि काही, अधिक आणि काही बरोबर असं लिहिलेलं आहे. संसारातील अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना केलेले हे विचार अंधुक होऊ लागतात, मग तळमळही वाढते. यावर कोणी म्हणतं की ठीक आहे, जमेल, संसार महत्वाचा, परमार्थ होतो, पण असं काही ऐकलं की उद्विग्नता अजून वाढते. इट्स ऑलवेज नाऊ ऑर नेव्हर. मग एक थॉट वाचण्यात आला, यू कॅनॉट ट्रॅव्हल द पाथ अंटील यू हॅव बिकम द पाथ इट सेल्फ. त्यामुळे सिच्युएशन ओव्हरकम करायचं ठरवलं. टू बिकम द पाथ आय नीड टू इम्प्लिमेंट परमार्थ इन एव्हरी पॉसिबल वे ऑफ द रुटीन आय फॉलो. म्हणूनच जे अजिबात जमत नाही पण खूप महत्वाचं आहे ते ध्यान पहाटे 4:45 उठून 4 ते 5:30 पर्यंत करते. मी हे का वाचतो ते तुम्हाला लक्षात येईल. ही 40 वर्षांची मुलगी आहे, तिची मुलं लहान आहेत, 40 देखील नसावी, पण आपल्या 2 मुलांचं आणि घरातलं सासू सासरे इत्यादी सगळं असताना आपलं पारमार्थिक रुटीन कसं बसवायचं तिने ठरवलं. 5:30 ते 6:30 मध्ये नाम घेते किंवा झोप आली तर झोपते. म्हणजे जी उरलेली झोप आहे किंवा अपूर्ण झोप आहे ती पूर्ण करते असं ती म्हणते. स्वयंपाक करताना नाम घेते, गाडी चालवताना नाम, सोहम स्मरण, ओंकार म्हणते, रात्री ज्ञानेश्वरी वाचते, दुपारी झोपते पण आता वाचनाचा अभ्यास करणार आहे, रात्री झोपताना दिवसभरातील सर्व कर्म सद्गुरुचरणी अर्पण करते व दुसऱ्या दिवशी पहाटे ध्यानाच्या अभ्यासासाठी उठण्याची प्रार्थना करते. म्हणजे सगळंच करते, सगळं उत्तम रीतीने करती आहे. माझ्या सोबत घडणाऱ्या सर्व बऱ्या वाईट गोष्टींमध्ये स्वामीजी कायम माझ्या सोबत आहेत आणि स्वामींच्या अधिष्ठानावरच हे जीवन सुरू आहे असा पक्का विश्वास मनात धारण करते. बऱ्याचदा भ्रूमध्याच्या ठिकाणी ओढ जाणवते, सोहम श्वास घेतले की ती कमी होते, पण काही वेळेस ती तीव्र ओढ ध्यानाला बसायला लावते. संध्याकाळी 4 ते 7 मध्ये असं होतं. एकदा घरी असताना अशी ओढ झाली, मी त्वरित ध्यानाला बसले. एखाद्या मॅग्नेटने ओढावं तसं आत ओढली गेले, भ्रूमध्यापाशी स्थिरावले आणि अलिप्त होऊन पाहतच होते राहिले. टनेलसारखं दिसत असताना लांब प्रकाश दिसला, त्या प्रकाशात गेले तर तो खूप पांढरा, शुभ्र पण अगदी मऊ असा प्रकाश होता. शांती समाधानाने भरून होते. क्षणात ध्यान विसर्जित करावं लागलं, पण एक जाणीव होती की हेच माझं स्थान आहे, मी इथेच आहे, आता कुठे जायला नको. तुमच्या चरणी ध्यान साधना अर्पण केली. स्वामीजी, जेव्हा मन आणि बुद्धीचे ध्येय एक असते तेव्हा संसारातल्या गोष्टींमध्ये अडकायला रमायला इच्छा होत नाही. जिचा मुलगा तिसरी चौथीमध्ये आहे आणि जिची मुलगी नुकतीच कुठे शाळेत जायला लागलेली आहे ती मुलगी म्हणतीये हे महत्वाचं आहे. जेव्हा मन आणि बुद्धीचे ध्येय एक असतं तेव्हा संसारातल्या गोष्टींमध्ये अडकायला रमायला इच्छा होत नाही. आपले विचार इतरांशी मॅच होतीलच असं नाही. मन आत वळायला पाहतं पण परिस्थिती बाहेर राहण्यास सांगते किंवा मीच लोक लाजेखातर लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. याने आत संघर्ष निर्माण होतो आणि समोरचेही आपल्याला प्रकट झालेल्या विचारांना समजून घेतीलच असे नाही. मात्र हा आत आणि बाहेरचा बॅलन्स कसा साधावा हे कळत नाही. तुम्ही सांगताना परमार्थात भोंगळपणा नको, सावध राहायला पाहिजे. म्हणूनच अलिप्ततेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न यापुढे सुरू करेन. तुम्ही म्हणाला होता अनाठायी कल्पना सोडत्या आल्या पाहिजेत. जे जसे आहे तसे परमात्म्याच्या इच्छेने आहे. मन किंवा कल्पना म्हणजेच वृत्ती, तिच्याकडे दुरून बघण्याचा साक्षीत्वाने अभ्यास ध्यानकाली साधक करत असतो. म्हणतात ना, देर इज नथिंग सो ओबिडियंट एज ए डिसिप्लिन माइंड. हा डिसिप्लिन अलिप्त भाव साधनेनी आणि स्वामीजी तुमच्या कृपेने वाढेल. स्वामीजी तुमच्या कृपेने जास्तीत जास्त साधना करण्याची बुद्धी मला होवो हीच तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना. हरिओम तत्सत असं लिहिलेलं आहे. मला असं वाटतं की हे पत्र अशा करता मी वाचून दाखवलं की हे खरंच आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा देत राहील. कदाचित आता ती इथं आलीही असेल तर ती ते परत ऐकेल आणि तिलाही आपल्या स्वतःच्या विचारांनी अर्थात प्रेरणाच मिळेल. एक प्रश्न आहे, स्वामीजी साष्टांग नमस्कार, सद्गुरूंचे शिष्याप्रती काय भाव असतात आणि हे नाते कसे असते? हे आपल्या दृष्टिकोनातून कृपया सांगाल का? मस्त प्रश्न आहे की नाही? गुरु शिष्य हे नाते जन्मोजन्मीचे असते तर गुरूंना शिष्य अनुग्रह घेण्याआधी सुद्धा माहीत असतो का? हे थोडस म्हणजे सद्गुरूंना काय काय माहीत असतं अशा उत्सुकतेने अजून एक त्याला जोड प्रश्न विचारलेला आहे. सद्गुरु म्हणजे जो जे सत मध्ये रमलेले आहेत ते सद्गुरु, जे शाश्वत अविनाशी अव्यय अज असं जे तत्व आहे त्या तत्वाला सत असं म्हणतात. मुळात सत कशाला म्हणतात ते समजून घ्यायला पाहिजे. त्या तत्वाला सत असं म्हणतात. त्या सतच्या ठिकाणी जो एकरूप होतो, परमात्म्याशी एकरूपता साधतो, त्याला परमात्मज्ञानी किंवा आत्मज्ञानी असं म्हणतात. त्या सत्तत्वाशी एकरूपता साधणं हे आपल्या जीवनाचं इति कर्तव्य आहे. आपलं जीवन त्याकरता आहे. आपण सतच्या ऐवजी असताशी एकरूपता साधलेले असतो. असताशी याचा अर्थ इंद्रिय भावांशी, मनाशी, जगताशी. जगत सत्य आहे, विषय सत्य आहेत, विषयांचं सुख एवढंच खरं सुख आहे असं आपल्याला वाटतं. आपल्याला याचा अर्थ आपल्या सगळ्यांना सर्वसामान्य सर्वांना, तो असताचा भाव आहे. कारण त्या सुखाला व्यय आहे. इंद्रियांची जी सुख आहेत त्या सुखाची साधनं व्यक्त आहेत आणि ती नाहीशी होणारी आहेत आणि विषय देखील निर्माण होतात आणि नाहीसे होतात. इंद्रियांमध्ये भाव देखील विषय भोगण्याचे निर्माण होतात, त्याचं शमन होतं, नाहीसे होतात. त्याला आगमापायिनाहा अनित्याहा असं भगवद्गीता म्हणते. म्हणजे ते निर्माण होतात, नाहीसे होतात आणि ते अनित्य असतात. म्हणजे कोणत्याही क्षणी तुम्हाला प्रत्येक विषय भोगावा असा वाटत नाही, त्या सुखाला नित्यता नाही. शास्त्रीय भाषेत जर सांगायचं झालं तर तुमचा जर मेंदू प्रवृत्त झाला ते सुख भोगण्याला, तरच तुम्हाला ते सुख भोगण्याची इच्छा होते. समोर पंचपक्वांनांचं जेवण आहे, तुम्हाला भूकही लागलेली आहे, पण वेडीवाकडी बातमी कानावर पडली तर मेंदूच्या ठिकाणी तशी प्रेरणाच होत नाही. तशी प्रेरणाच होत नाही की ते पदार्थ आहेत ते आवडून घ्यावेत. अशा वेळेला ते सुख तुम्हाला भोगावंसं वाटत नाही. ते अनित्य सुख त्या कारणाकरता आहे. आणि जे परमार्थ सुख आहे ते कितीही भोगलं तरी संपत नाही. ते आपल्या शुद्ध अस्तित्वाचं सुख आहे. त्याचा कधी कंटाळा येत नाही. ते कायम भोगावं असं वाटत राहील आणि ते हातातून कधी सुटू नये असं वाटत राहील आणि ते सुटतही नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते हाता आलिया तरी न वचे, भोगिताही न वेचे, वरी विटेही ना, असं पारमार्थिक सुख आहे. आणि ते सुख इंद्रियांच्या अतीत आहे, मनाच्या अतीत आहे. आणि ते सुख आपली जी शुद्ध चेतना आहे, जे ज्या चेतनेच्या अधिष्ठानावर आत्ता तुम्ही ऐकता आहात, माझ्याकडे पाहता आहात, तुमचे डोळे पाहत नाहीयेत, तर डोळ्यांच्या आत जी चेतन शक्ती आहे ती डोळ्याला पाहण्याला समर्थ करते. ती चेतन शक्ती म्हणजे सत आहे. ते आपल्या सर्वांच्या अंतर्यामी आहे. त्या सत बद्दल जे मार्गदर्शन करतात ते सतगुरु. सद्गुरूंना या परमतत्वाचा बोध झालेला असतो. एवढंच नव्हे तर जगत त्या सत्तत्वानीच भरून राहिलेलं आहे अशा बोधामध्ये ते असतात, अशा बोधामध्ये ते राहतात. सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवा द्वितीयम, हे विश्व निर्माण होण्याच्या पूर्वी एक सत्तत्वच भरून राहिलेलं होतं. आणि विश्व निर्माण झालं तेव्हा या सत्तत्वाचंच ते विश्व झालं. इथं दुसरं कुठलंच मटेरियल नाही, त्याच्यापासूनच हे झालं. असा ज्यांचा बोध असतो या विश्वाकडे पाहण्याचा, म्हणून या विश्वाकडे पाहताना देखील जे परमात्मबोधच घेतात, परमात्माच एक पाहतो आहोत असा ज्यांचा भाव असतो, व्यक्ती जेव्हा व्यक्तीला पाहते तेव्हा तिला नामरूपात्मक दर्शन घडतं. द्रष्टा आपल्या स्वतःला अबोधात्मक वेगळा देह असा समजतो, त्यामुळे दुसरा आपल्यापेक्षा वेगळा अशा पद्धतीने व्यक्ती व्यक्तीला पाहते. आंतरिक बोधानी ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे असा व्यक्तीला पाहत असताना जणू स्वतःलाच पाहतो. आपणच जगताच्या अंगाने नटलेले आहोत, परमात्म ज्ञानाच्या अंगाने आपणच सर्व ठिकाणी आहोत असा त्याचा बोध असतो। ही सद्गुरूंची आंतरिक स्थिती मी तुम्हाला सांगतो आहे। असं असल्यामुळं शिष्याकडे पाहिलं काय अथवा कोणाकडेही पाहिलं काय, ते त्या व्यक्तीला पाहत असताना जणू आत आपल्या आत अनुभवलेला परमात्माच आपण बाहेरही पाहतो आहोत अशा बोधांनी जगताकडे पाहतात। आणि सगळ्या जगतामध्ये जगामध्ये एकची ब्रह्मगड्या अशा भावनेने ते सुखे नैव राहतात। सगळीकडे एकच तो भरून राहिलेला आहे। त्या आनंदमयी मा म्हणायच्या ना वही तो है तशा पद्धतीने प्रत्यक्ष वर्तन करत असताना ते जगताच्या न्यायानेच वर्तन करत असल्यामुळे योग्य ते वर्तन करतात। त्यांचा आंतरिक बोध या प्रकारे असेल तरच ते सद्गुरू, तरच ती आत्मज्ञानी व्यक्ती की जी सगळ्या जगताकडं जे जगेसी जुनाट सोयरिक अशा भावाने पाहू शकेल, सगळे आपले आहेत या भावाने पाहू शकेल। आणि मग हे ज्ञान घेण्यासाठी त्यांच्याकडे जे येतात या ज्ञानाचं कोणाला पडलेलं नाहीये काही। कितीतरी अभाविक असतात, कितीतरी या ज्ञानावर विश्वास नसणारे असतात, कितीतरी भौतिकतेमध्ये रमलेले असतात, कितीतरी अविश्वासी असतात। प्रत्येकाची जीवनाची उद्दिष्ट वेगळी असतील आणि त्यांच्या त्यांच्या विषयात रमलेले असतात। या सगळ्यांकडे ते पाहत असताना मात्र आत्मबुद्धीनी पाहतात, त्यांच्याकडे मात्र सगळे तशा बुद्धीनी पाहत नाहीत। असं असलं तरी देखील ते सर्वांशी अत्यंत प्रेमानी आणि आपुलकीनी आणि जणू तुका म्हणे एका देहाचे अवयव अशा पद्धतीने ते सगळ्यांकडे पाहतात। पण यांच्यामध्येही जे विश्वासी असतात, ज्यांना त्यांनी जे ज्ञान संपादन केलेलं आहे ते ज्ञान व्हावं आपल्यालाही व्हावं असं वाटतं, ते त्यांच्याकडे येतात। तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम, ज्ञानी नहा तत्वदर्शी नहा तत्वदर्शी ज्ञानी। त्यांना ते ज्ञान जाणण्यासाठी म्हणून प्रणिपात करावा, परिप्रश्न विचारावेत आणि त्यांची सेवा करावी असं करण्याची ज्यांची बुद्धी आहे ते शिष्य असतात, शिष्य होऊ इच्छितात आणि नंतर शिष्य होतात। बाकी जगत फार व्यापक आहे आणि त्यांचं शिष्यत्व पत्करावं असं वाटणारे फार थोडे। जसं दरिया में खसखस असे कोणी थोडे लोक येतात की ज्यांना असं वाटतं की हे ज्या आनंदात आहेत त्या आनंदात आपण असावं, त्यांनी जी शांती प्राप्त केलेली आहे ती शांती आपणही प्राप्त करावी, त्याकरता त्यांना शरण जावं, ते सांगतील ते ऐकावं, तशी साधना करावी। म्हणून सर्वांबद्दल त्यांना एकसारखा भाव असला तरी अशा व्यक्तींबद्दल त्यांना अधिक प्रेम वाटतं। कसा भाव असतो असं विचारलं ना तर त्यांना अधिक प्रेम वाटतं। सर्वच जरी जवळचे असले सर्वच जरी परमात्मा असे पाहत असले तरी असे जे त्यांच्याकडे आलेले असतात तर त्यांच्याबाबत ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे असं तुकाराम महाराज म्हणतात। एरवी तुकाराम महाराजांना व्यापक बोध आहेच आहे पण ते जे विशिष्ट करून आहेत विठोबाचे पाय आठवतात ते मात्र माझे सोयरे आहेत सज्जन आहेत सांगाती आहेत। सोयरे याचा अर्थ आपली मुलगी ज्यांच्याकडे दिली किंवा ज्यांची मुलगी आपल्या घरी करून आणली तर ते सोयरे असं हा भाषेचा या शब्दाचा खरा अर्थ आहे. पण सोय पाहणारे ते सोयरे म्हणजे आपली मुलगी ज्यांच्याकडे दिली त्यांची परिस्थिती समजून घेऊन तशी सोय पाहून त्यांच्याशी वर्तन करणारे आपली फार चांगली असली त्यांची कमी असली ते जाणवू न देता अथवा उलट असेल सोय पाहून वर्तन जे करतात आणि कसंही असलं तरी प्रेमाने जमवून घेतात त्यांना सोयरे असा खरा अर्थ आहे. आपला स्थूल अर्थ असा आहे की व्याही वगैरे म्हणजे सोयरे. तर तुकाराम महाराज असं म्हणतात की ते माझे खरे सोयरे आहेत म्हणजे ते कसेही असले तरी मी त्यांच्याशी जमवून घेईन त्यांची कशीही परिस्थिती असली तरी आणि माझी कशीही असली तरी ते सोयरे असल्यामुळं ते माझ्याशी जमवून घेतील. कोण सज्जन आणि सांगाती जे विठोबाचे पाय आठवतात सद्गुरूंचा शिष्यांबद्दल तसाच भाव असतो. ते शिष्य जणू आपलं त्यांनी घडवायचं कुंभार जसा घडवतो तसं ज्यांनी आपल्या स्वतःला घडवण्यासाठी म्हणून अर्पण केलेलं आहे त्याला घडवण्याची आता जबाबदारी ज्यांनी स्वीकारलेली आहे. म्हणूनच लहान मूल असतं आणि त्याला घडवण्याची जबाबदारी लालन पालन करणं कोणाचं तरी लालन पालन करणं आणि प्रेम देणं त्याला ही व्यक्तीची गरज असते. तुम्ही तुमच्या मुलांचं करता ती तुमची गरज असते आणि त्यांना संस्कार देणं शिकवणं भाषा शिकवणं चालीरीती शिकवणं त्यांना उत्तम तयार करणं ही त्यांचीच गरज नसते तुमचीही गरज असते. आणि त्याच्यात त्या लालन आणि पालन याच्यामध्ये मोठा आनंद व्यक्तीला मिळतो. कुटुंब संस्था सगळ्या याच्यावर चाललेल्या आहेत. तर सद्गुरू हे वेगळ्या तऱ्हेने असंच लालन आणि पालन करत असतात. बालकाच्या होण्या होईजे की शिष्याच्या काय धणी धाईजे हे एक माऊली जाणे हे एक सद्गुरूची जाणे वा प्रसवतीया असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे लालन पालन करत असताना बालकाची जी प्रगती होते आणि तो समाजामध्ये अधिकाधिक चांगला सुजाण सज्जन नागरिक म्हणून होण्यासाठी आपण त्याला शिकवतो त्याला सगळ्या सोयी सुविधा देतो शिकवतो त्याच्याकरता कष्ट काढतो त्याच्यात काय आनंद असतो ते एक जसं माऊलीला कळतं तसंच सद्गुरूंना कळतं. हे एक सद्गुरूची जाणे का प्रसवतीया तसा सद्गुरूंचा शिष्याप्रती भाव असतो. म्हणजे तुम्ही वर्तन करत असताना तुमच्या डोळ्यामध्ये मवारी दिसली तुमच्या बोलण्यामध्ये देखील मवारी दिसली ताठरपणा कमी झाला श्रद्धा दिसली स्वार्थ लोभ असूया मत्सर हे भाव दिसेनासे झाले त्याच्याऐवजी अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतीही असे भाव डोकावायला लागले. तर जसं आपलं मूल मुलाची प्रगती ऐकल्यावर कसं बरं वाटतं. अगदी पहिलीत देखील सगळ्या मुलांना जवळपास 98% पुढे मार्क असतात पहिलीत. मग पुढे 10वीत खूप फरक पडतो पण ते 98% मार्क पाहतानाही आईला आनंद होतो. मग हळूहळू जसे जसे त्याचे मार्क असतील जशी प्रगती असेल हा खेळात कसा आहे हा समाजामध्ये मिसळताना कसा आहे हा मित्रांशी कसा असतो हे सगळं वाचताना किती आनंद तिला होतो की वा वा याची हस्तकला चांगली आहे, याची चित्रकला चांगली आहे, याची एकाग्रता चांगली आहे. कशाकरता आईला आनंद होतो, तिचा काय त्याच्यात स्वार्थ आहे. तसं सद्गुरूंना शिष्याच्या ठिकाणी जसे हे भाव प्रगट व्हायला लागतात दैवी, तसा आनंद व्हायला सुरुवात होते. त्यांना बरं वाटायला लागतं की जो उपक्रम आपण हाती घेतला तो याच्याबाबत पूर्ण होतो आहे. जिथं जिथं संकुचितता दिसते, जिथं जिथं विरोध दिसतो, जिथं जिथं देहभाव दिसतो, तिथं तिथं ते असं समजतात की घडेल. जसं मुलाच्या बाबत आईची भावना तशीच असते, समजेल त्याला. आणि ही शेवटपर्यंत असते. जे मुलगा 65 वर्षांचा आहे आणि आई 85 वर्षांची आहे, तरी आई असं म्हणते की कळेल त्याला, एक दिवस कळेल. आई ही अशी संस्था आहे की त्या वयात देखील त्याचे कोणते दुर्गुण असतील ते ती पोटात घालते. कळेल त्याला, कळेल माझा मुलगा आहे तो शिकेल असं म्हणते. तसं सद्गुरु शिष्याबद्दल शेवटपर्यंत धरतात, आईसारखंच. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. आई देखील लाभावीणच प्रेम करत असते. तेवढं एकच, पवित्र उदाहरण आई. तसे सद्गुरु, सद्गुरूंचे शिष्याप्रती काय भाव असतात आणि हे नाते कसे असते हे आपल्या दृष्टिकोनातून. म्हणून तुम्ही 15 वर्षांचे असताना चालताना ठेच लागली तर आई म्हणता, तुम्ही 50 वर्षांचे असता चालताना ठेच लागली आई म्हणता, आईला हाक मारता. तुम्ही 5व्या वर्षी मारलेली असते ते बरोबर आहे, पण 50व्या वर्षी हे मारता. तुम्ही 80व्या वर्षी, आता तुमची आई नाहीये, पण तुम्ही आईलाच हात मारता. कारण तुम्हाला माहितीये की आपल्याला ठेच लागल्यानंतर आपल्या पाठीशी खरी खरी उभी राहणारी व्यक्ती आपली आईच आहे. आई नसली तरी देखील आईलाच हाक मारता. तसा शिष्य सद्गुरूंनाच हाक मारतो. त्याचा सद्गुरू देहाने असताना तर मारतोच मारतो, पण सद्गुरू नाहीत म्हणजे ते देहाने नाहीत तरी देखील त्याला माहीत असतं की हेच आपल्याला सांभाळणार आहेत. त्याच्या मुखात स्वामीजीच येईल, जसं आई येईल तसंच. असं हे नातं असतं. गुरु शिष्य हे नाते जन्मजन्मीचे असते तर गुरूंना शिष्य अनुग्रह घेण्याआधी सुद्धा माहिती असते का? हा एक आपला कुतूहलाने विचारलेला प्रश्न आहे, परत कधीतरी घेईन, आता वेळ संपली आपली. पण असं हे सद्गुरु आणि शिष्याचं अलौकिक नातं आई आपल्याला या जगतामध्ये आणते. आणि सद्गुरु आपल्याला या जन्म मरणाच्या संसारातून आपण वेगळे आहोत, मुळातच मुक्त आहोत, नित्य मुक्त आहोत असं सुचवतात. ते जन्म मरणाच्या फेऱ्यातूनच सोडवतात. अशी दोघांची आपापल्या परीने महती आहे. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण राम राम. बुला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.